नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमगा राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ग्वालियर मध्य प्रदेशात वतले. थंय ते जायते उदरगतीचे प्रकल्पाची बुनयादी फतर घालतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानाक भेट दितले. चित्तोडगडात वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांका आज 154व्या जयंती निमतान तशेंच आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रींच्या जयंती निमतान राष्ट्र आदरांजली उपता. आज आनी फुडल्या दोन दिसांनी महाराष्ट्रातले मुंबय आनी कोकण वाठारांत गडगडाटा वांगडा पावस पडटलो अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. आनी खेळांत आशियाई खेळ सर्तीच्या 8व्या दिसा भारताची एकंदर पदकांची संख्या 53 जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ग्वालियर मध्य प्रदेशात वतले. सुमार 19,260 कोटी रुपया मोलांचे जायते उदरगतीचे उपक्रमांची मोदी बुनयादी फातर घालतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. प्रधानमंत्री सुमार 11,895 कोटी खर्चान तयार जाल्लो दिल्ली वडोदरा द्रतगती मार्ग राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच 1,880 कोटी परस चड मोलाच्या 5 वेगवेगळ्या रस्त्या प्रकल्पांची बुनयाद घालतले. प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण खाला बांदिल्ली 2 लाखांवयर घरां आनी प्रधानमंत्री आवास येवजण शारी खाला 140 कोटी रुपया खर्च करून बांदिल्ली 1,300 परस चड घरांय मोदींच्या हस्तुकी समर्पित करतले. प्रधानमंत्री ग्वालियर आनी शिवपूर जिल्ल्या खातीर 1,530 कोटी परस चड जलजीवन मिशन प्रकल्पांची बुनयाद घालतले. ह्या प्रकल्पांचो एकत्रितपणान ह्या वाठारातल्या 720 वयर गावांक फायदो जातलो. प्रधानमंत्री 9 भलायकी केंद्रांची बुनयाद घालतले. 150 कोटी रुपया परस चड खर्च करून ताची उदरगत केल्या. मोदी आयआयटी इंदोराची शिक्षणीक इमारत लोकार्पण करतले आनी वसतीगृहासयत कॅम्पसातल्या हेर इमारती खातीर बुनयाद घालतले. प्रधानमंत्री इंदोर उजेन्यातल्या इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशीप आनी ग्वालियरातल्या अटल बिहारी वाजपेयी दिव्यांग स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर हांगा मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्काची पायाभरणी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानाक भेट दितले. चित्तोडगडात सुमार 7,000 कोटी रुपया मोलांच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालतले आनी ते राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच चित्तोडगडात जावपी भौशीक बसकेंत ते उलोवप करतले. मेहसाणा भटिंडा गुरदासपूर गॅस पायपलायन प्रधानमंत्री समर्पित करतले. सुमार 4,500 कोटी रुपया खर्चून ही पायपलायन बांदल्या. तशेंच प्रधानमंत्री अबू रस्त्यार एचपीसीएलचो एलपीजी प्लांट समर्पित करतले. हो प्लांट वर्साक 86 लाख सिलिंडर वाडटलो. 1,480 कोटी रुपया परस चड खर्चान बांदिल्लो दराह झालावर तेंधर सेक्शनावेल्या NH12वेले 4 लेन रस्तो प्रधानमंत्री समर्पित करतले. प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पित करपी रेल्वे प्रकल्पात चित्तोडगड निमच रेल्वे मार्ग आनी कोटा चित्तोडगड विद्युतकरण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचो समावेश आसा. स्वदेश दर्शन येवजणेखाला नाथद्वारात विकसित केल्ली पर्यटन सुविधाय प्रधानमंत्री समर्पित करतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांका आज 154व्या जयंती निमतान राष्ट्र आदरांजली उपता. देशभरात आनी परदेशातल्या भारतीय मिशनांनी कार्यावळीची मालिका आयोजित केल्या. राष्ट्रीय राजधानीत राजघाट हांगा बापूंच्या समाधीर सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन केला. राष्ट्रपती आनी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींक आदरांजली ओपल्या. महात्मा गांधींच्या सत्य आनी अहिंसा ह्या आदर्शांनी संसाराक नवो मार्ग मेकळो केलो अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी आपल्या संदेशात म्हळा. महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसे खातीर लढो दिलोच पूण नितळसाण बायलां सशक्तीकरण आत्मनिर्भरताय आनी शेतकारांच्या हक्का खातीर फुडाकार घेतलो आनी अस्पृश्यताय सामाजीक भेदभाव आनी निरक्षताये विरोधात लढो दिलो अशें तिणें म्हळां. महात्मा गांधींनी सगळ्यांक स्वातंत्र्य संघर्शात वांटो घेवपाची प्रेरणा दिली आनी इतिहासाची दिशा बदलून आमकां स्वातंत्र्य मेळून दिवपी व्हड चळवळीचे फुडारपण केले अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळां. महात्मा गांधींची सत्य आनी अहिंसा ही तत्वां वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मार्गदर्शक प्रकाश आसात अशें उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आपल्या संदेशात म्हळां. बापूंचे स्वातंत्र्य आनी समानतायेचो अथक प्रयत्न फक्त भारता खातीरूच न्हय तर संवसारीक समुदाया खातीर एक दिवाबत्ती थारल्या अशें तांणी म्हळां. तांच्या पावलांचेर पावल दवरपाचें आनी राष्ट्राच्या प्रगती खातीर महात्मा गांधीची आत्मनिर्भरता सर्मसमावेशकता आनी वैश्वीक बंधुत्वाची संकल्पना तिगोवन दवरपाचो यत्न करपाक प्रतिज्ञा करचे अशें धनखडांनी म्हळां. तशेंच देश आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रीच्या जयंती निमतान स्मरण करता. सोशल मिडिया पोस्टात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी म्हळां की लाल बहादूर शास्त्री हांचे धैर्य सेवा आनी सादेपणा सदांच याद उरतली. महात्मा गांधीच्या जयंती निमतान तांच्या मूळ राज्य गुजरातात वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला. अहमदाबादच्या साबरमती आश्रमात आनी राष्ट्रपित्यांच्या जन्मस्थान पोरबंदर हांगाच्या किर्ती मंदिरात सर्वधर्मीय प्रार्थनांचे आयोजन केला. अनुराज सरकार महात्मा गांधीच्या जयंती निमतान व्हायब्रंट गुजरात व्हायब्रंट डिस्ट्रीक्ट कार्यावळ सुरू करतले. भाजपाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयात झाली. ह्या बसकेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजर आशिल्ले. छत्तीसगड आनी राजस्थानात जावपी राज्य वेंचणुके खातीर केंद्रीय वेंचणूक समिती भाजपाचे उमेदवार निश्चित करपाची शक्यताय आसा. केंद्रीय वेचणूक समितीच्या बसकेक केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र सिंग शेखावत, प्रल्हाद जोशी आनी हेर भाजपा फुडारी सहभागी जाल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहनाप्रमाण नितळसाणे खातीर एक तारीख एक घंटा एक सात ह्या मोहिमेक नागरिकांनी व्हडा प्रमाणात वांटो घेतलो. महात्मा गांधीच्या जन्मदिसा निमतान नितळसाण मोहिमे खातीर एक वर्ष श्रमदानाक दिवचे अशें आवाहन मोदी हांणी केलें. ह्या मोहिमेत वांटो घेवन तांणी स्वता देशाचें फुडारपण केलें. युट्यूबर अंकीत बैयानपुरिया हांच्या वांगडा प्रधानमंत्र्यांनी स्वता कोयर काडून नितळसाणेचें म्हत्व पटोवन दिलें. बाजारपेठ, रेल्वे मार्ग, जलाशय, पर्यटन थळां, प्रार्थना स्थळां हांचे सयत भौशीक सुवातींनी नितळसाण मोहिमेत सगळ्या थरांतल्या नागरिकांनी वांटो घेतलो. राज्यात नागरिकांच्या श्रमदानान नितळसाण मोहीम राबयली. शार उदरगत खात्यान ही मोहीम घडून हाडली. ह्या नितळसाण मोहिमे खाला आकाशवाणी मुंबयच्या अधिकाऱ्यांनी आनी कर्मचाऱ्यांनी आकाशवाणीच्या परिसराची स्वच्छता केली. युवा वेव्हार आनी खेळ राज्यमंत्री निसित प्रामाणीक हांणी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमात फिट इंडिया स्वच्छता फ्रीडम रनाच्या चौथ्या आवृत्तीचें उक्तावण केलें. ही मोहीम ह्या महिन्याच्या 31 तारखेमेरेन चलतली. फिटनेसाक प्रोत्साहन दिवप आनी लोकांक स्थूलताय, आळस, ताण, चिंता आनी दुयेंसापासून मुक्तताय मेळोवपाक मदत करपाचो ह्या मोहिमेचो हेत आसा. नागरिकांक 30 मिनटांच्या शारिरीक भलायके खातीर खंयच्या स्वरुपात आसपाक सांगतले आनी तांच्या सक्रीय जिवनशैलीतले यश मनोवपाक स्वच्छ भारत स्वस्थ भारत ह्या घोषणेसयत आवाहन करतले. स्वच्छता आनी सरकारी कार्यालयातली प्रलंबितता उणी करपाचेर भर दिवन आयज एक खाशेली मोहीम 3.0 सुरू जातली. ही मोहीम राष्ट्रपिता महात्मा गांधी हांच्या जयंती निमतान आसा. ती ह्या महिन्याच्या 31 तारखेमेरेन चालू उरतली. फाटल्या 2 वर्सात जाल्ल्या खाशेल्या मोहिमांची हो एक मोहीम एक भाग आसा. कार्मिक भौशीक कागाळी आनी निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण फाटल्या 2 स्वच्छता मोहिमेत सुमार 90,64,000 फूट मुख्य कार्यालयांची जागो साफ करून उत्पादक वापरात हाडला. ते भायर सरकाराक भंगाराच्या विल्हेवाटाक लागून 370 कोटी रुपया परस चड येणावळ मेळ्ळी आनी 4,56,000 भौशीक तक्रारींचे निवारण जाले. आशियाई खेळा सर्तीत दादल्यांच्या 3,000 मीटर स्टिपल चेसांत भारतान पयलेच खेपे भांगरा पदक मेळून आशियाई खेळांचो विक्रम आपल्या नावार जोडपा खातीर युवा वेव्हार आनी खेळ मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी अविनाश साबळेक परबी दिल्या. टॉप्स स्कीम एथलीट अविनाशान अतुलनीय दृढनिश्चय आनी कुशळटाय दाखयली. ताणी मुखावेली सुवात मेळयली आनी निमण्या मॅचीत उल्लेखनीय कामगिरी केली अशें सोशियल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात ठाकूर हांणी म्हळां. साबळेचे जैत ताणी आपली कलाकुसर परिपूर्ण करपा खातीर केल्ल्या कश्टाचे आनी जिद्दीचो पुरावो अशें ठाकूर हांणी आपल्या ट्विटात म्हळां. हांगझोऊ हांगा जावपी आशियाई खेळा सर्त 2023च्या 9व्या दिसा भारताच्या कबड्डी मोहिमेक आयज सुरूवात जाली आनी बायलांचो पंगड पयल्या गट खेळात चिनी तायपी आड खेळ्ळो. टेबल टेनिस बायलांच्या दुहेरीत आज उपांत्य फेरीत सुतीर्थ मुखर्जी आनी अहिका मुखर्जी हांची जोडी उत्तर कोरिया आड खेळटली. काल भारतीय ट्रॅक आनी फिल्ड स्टारांनी 9 पदकां जिखल्या उपरांत एथलेटिक्साचेर लक्ष केंद्रीत केले. उंच उडी राष्ट्रीय विक्रमी भारताचो तेजस्वीन शंकर 100 मीटर सर्तीत 4थ्या क्रमांकार आसा. अमलान बोरगोहेन दादल्यांच्या 200 मीटरांत आनी भारतीय मिश्र 4x400 मीटर चौकडी आयज धांवतले. आज निमणे पूल अ मॅचीत भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाचो 5-5 विजयाचे लक्ष दवरपाचो हेत आसतलो. तशेंच बायलांच्या बास्केटबॉल उपांत्यपूर्व फेरयेत भारत विरुद्ध डीपीआर कोरिया आसा. अश्वरूड उडी मारप पंगड आनी वैयक्तीक अंतीम फेरयेतूय पदकां मेळपाची आस्त आसा. तशेंच तिरंदाजी, ब्रिज, बुद्धीबळ, डायव्हिंग, कुराश, रोलर स्केटींग, सेप कट्रका आनी स्क्वॉश ह्या खेळांमदी भारतीय खेळगडे खेळटले. काल चीनातल्या हांगझू शारात जाल्ल्या आशियाई खेळ सर्तीच्या 8व्या दिसा भारताची एकंदर पदकांची संख्या 55 जाली. पदकांच्या संख्येत 13 भांगरा, 21 रुपया आनी 21 कांश्या पदकांचो आसपाव आसा. आयज आनी फुडल्या 2 दिसांनी महाराष्ट्रातल्या मुंबय आनी कोकण वाठारात गडगडाटा वांगडा पावस पडटलो अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. सिंधुदुर्ग दर्यादेगेक अरबी दर्यात तयार जाल्ल्या कयार वादळाचो धपको बसला. मालवण, देवबाग, आचरा आनी हेर दर्या आनी खाडी देगेचेर आशिल्ल्या वसणुकांनी हुंवाराचें उदक थेट वस्तीत घुसलां. देवबागात घराभोंवतणी उदक भरिल्लें आसून गांवचे लोक भियेल्यात. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ग्वालियर मध्य प्रदेशांत वतले. थंय ते जायते उदरगतीच्या उपक्रमाची बुन्यादी फातर घालतले आनी राष्ट्राक समर्पीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थानाकूय भेट दितले. चित्तोडगडात वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घालतले आनी ते राष्ट्राक समर्पीत करतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आयज 156व्या जयंती निमतान तशेंच आदले प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींच्या जयंती निमतान राष्ट्र आदरांजली ओंपता. आयज आनी फुडल्या 2 दिसांनी महाराष्ट्रातल्या मुंबय आनी कोकण वाठारांत गडगडाटा वांगडा पावस पडटलो अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. आनी खेळात आशियाई खेळ सर्तीच्या 8व्या दिसा भारताची एकंदर पदकांची संख्या 53 जाली. ह्यो आशिल्ल्यो आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.